बाळा, तू येणार आहेस असं कळल्यानंतर काय मजा वाटली म्हणून सांगू? असं मोठं झाल्यासारखं वाटलं. ये, तुझं खूप स्वागत आहे. तू येणार म्हणून मी पण तयारी सुरू केली आहे बरं का. तुझ्या सगळ्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, तुझ्या पालन पोषणात संगोपनात काही कमी पडू नये म्हणून मी पण तयार आहे. आतापर्यंत मोठ्या माणसांनी वाडवडिलांनी जे संस्कार मला दिले ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुझ्या आईबरोबरच माझं पण आहे. तुझ्या रोजच्या पालन पोषणाची जबाबदारी मुख्यत्वे तुझ्या आईची जरी असली तरी तुमच्या दोघांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे याबद्दल निश्चिंत राहा. कोणतीही परिस्थिती तू यशस्वीपणे हाताळू शकशील असा मला विश्वास आहे. तुला आनंद, प्रेम, प्रेरणा, इच्छाशक्ती हे सर्व काही मिळेल आणि यासाठी माझ्याकडून होतील ते सर्व प्रयत्न मी करतोय. केवळ शब्दांनी तुला सूचना देत राहण्यापेक्षा उत्तम जीवन जगण्याचा आदर्श मी माझ्या वर्तणुकीतून तुझ्या समोर ठेवणार आहे. जगात जे जे काही उत्तम आहे, ज्ञान, कला या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुला देणार आहे. जीवनमूल्य, संस्कार, वडीलधाऱ्यांचा मान या सगळ्या गोष्टी मी माझ्या आचरणातून तुझ्या समोर ठेवणार आहे. तू करत असलेली रोजची प्रार्थना ही तुला उत्तम शक्ती, बुद्धी आणि आरोग्य देणार आहे आणि त्यामुळे तुझं संपूर्ण व्यक्तिमत्व उत्तम आणि सर्वांगीणपणे विकसित होत आहे असा मला पूर्ण विश्वास आहे. ये बाळा, तुझी आतुरतेनी वाट पाहतोय.